या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं. या आयुर्वेदाबाबत अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. गेली 25 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत सेंटर काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस स्थायी वित्त समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगासमोर उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या हजारो रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40+ पेटंट मिळाले आहेत आणि दुर्धर रोगांवरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे. रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी वैद्य योगेश बेंडाळे यांनी आयुर्वेद रसायनी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी 60+ शोधनिबंध सादर केले आहेत. वैद्य योगेश बेंडाळे आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत. नमस्कार, स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात.
नमस्कार.
आयुर्वेदाचा जगभर प्रचार आणि प्रसार करत असताना शास्त्रीय निकषांवरती, त्यातही अत्याधुनिक शास्त्रीय निकषांवरती आणि जागतिक परिषदांमध्ये आपण आयुर्वेद पोहोचवत आहात. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा जगातल्या कॅन्सरच्या सर्वोच्च परिषदांमध्ये आपल्या संशोधनाचा स्वीकार झालेला आहे, तर पुढील काही भागांमध्ये आपण या जागतिक स्तरावरील संशोधनाबाबत अधिक माहिती श्रोत्यांना देणार आहोत. पहिला प्रश्न आपल्यासाठी, बऱ्याचदा आढळतं की डायबिटीस असणाऱ्या रुग्णांमध्ये कॅन्सरचं प्रमाण हे जास्त आहे, तर या डायबिटीस आणि कॅन्सर असणाऱ्या रुग्णांमध्ये दिल्या जाणाऱ्या चिकित्सांमध्ये काही फरक आहे का आणि त्यांचा रुग्णांना होणाऱ्या फायद्यामध्ये काही फरक आढळतो का?
आयुर्वेद आणि इतर वैद्यकशास्त्र या प्रत्येकाचा आरोग्य आणि आजार याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. आयुर्वेद हजारो वर्षांपासून भारतामध्ये वापरलं गेलेलं वैद्यक आहे, तर आधुनिक शास्त्र सध्या सर्वाधिक वापरात असलेलं शास्त्र आहे. आधुनिक शास्त्रामध्ये प्रत्येक शाखेचा मोठ्या प्रमाणावरती विस्तार झालेला दिसतो, तर आयुर्वेद रुग्णाचा संपूर्ण आणि एकत्रित विचार करणारं शास्त्र होय. स्वाभाविकच आधुनिक शास्त्रात डायबेटॉलॉजी किंवा एंडोक्राइनॉलॉजी या शाखांच्या अंतर्गत डायबिटीसच्या रुग्णांचे उपचार केले जातात आणि ज्या वेळेला अशा रुग्णांना कॅन्सर होतो त्यावेळेला त्यांची चिकित्सा ऑन्कोलॉजिस्ट यांच्यामार्फत होताना दिसते. अशावेळी रुग्ण डायबिटीसची स्वतंत्र चिकित्सा घेत असतो, कॅन्सरची स्वतंत्र चिकित्सा घेत असतो. डायबिटीसच्या चिकित्सेचा चांगला वाईट परिणाम स्वतंत्रपणे होताना दिसतो, कॅन्सरच्या चिकित्सेचाही परिणाम तसाच दिसतो. ही वस्तुस्थिती असताना जागतिक संशोधनातून एक महत्त्वाची बाब अशी पुढे आली आहे की डायबिटीस असणाऱ्या रुग्णांमध्ये कॅन्सर मोठ्या प्रमाणावरती दिसतोच दिसतो, परंतु कॅन्सरची चिकित्सा केल्यानंतरही कॅन्सर परत येण्याचं प्रमाणही डायबिटीसच्या रुग्णांमध्ये जास्त आहे. एवढंच नव्हे तर कॅन्सर पसरण्याचं प्रमाणही डायबिटीसच्या रुग्णांमध्ये जास्त आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून डायबिटीस असणारे कॅन्सरचे रुग्ण हे जास्त आयुष्य जगत नाहीत, तसेच त्यांच्या आयुष्याची प्रतही तितकीशी चांगली नसते. एकीकडे हे वास्तव असताना डायबिटीस आणि कॅन्सर असणाऱ्या रुग्णांकरता अधिक संशोधन करायला पाहिजे असं निश्चित झालं आणि त्यातून या रुग्णांना चिकित्सेची काही नवी दिशा देता येईल का हाही विचार पुढे येऊन या संशोधनास चालना मिळाली.
आपण हे संशोधन कसं केलं काय सांगाल आपण?
जगामध्ये एखाद्या विषयावरती काय काय संशोधन झालं आहे त्याचा एकत्रित अभ्यास काय झाला आहे, तो अभ्यास कोणत्या बाबींकडे निर्देश करतो त्यातून कोणत्या बाबी शिकायला मिळतात आणि त्यातून पुढील संशोधनाची काही नवीन दिशा मिळते का? केल्या गेलेल्या संशोधनाचा खरोखर रुग्णांना किती आणि कसा फायदा झाला अशा अनेक बाबी मोजण्याकरता ह्या लिटररी संशोधनाचा वापर करतात. आणि नेमकं हेच आम्ही डायबिटीस आणि कॅन्सर याबाबत केलं. याकरिता कॅन्सर, डायबिटीस आणि कॅन्सर यामुळे होणारा मृत्यू, या रुग्णांची आयुष्याची प्रत, या रुग्णांना होणारा कॅन्सरचा पुनरुद्भव, या रुग्णांचं आयुष्यमान असे महत्त्वाचे केंद्रबिंदू ठेवून हा लिटररी रिसर्च केला गेला. या संशोधनाकरता अनेक प्रकारच्या कॅन्सरचे रुग्ण ज्यांना डायबिटीस आहे अशांचा पबमेड या व्यासपीठावरती उपलब्ध असणाऱ्या सुमारे 8,000 जास्त संशोधनांचा वापर केला गेला.
या संशोधनातून नेमके कोणते निष्कर्ष निघाले?
जागतिक स्तरावरती जो डेटाबेस सध्या उपलब्ध आहे त्यातून असा निष्कर्ष निघाला की ज्या रुग्णांना डायबिटीस आहे अशा रुग्णांना ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कर्करोग, इंडोमेट्रियल कॅन्सर किंवा गर्भाशयाचा, पॅनक्रियाटिक कॅन्सर, स्वादुपिंडाचा, लिव्हर कॅन्सर किंवा यकृताचा कॅन्सर, तसेच मूत्राशयाचा किंवा ब्लॅडर कॅन्सर, तसेच कोलोरेक्टल म्हणजे आतड्याच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणावरती असतो. एवढंच नव्हे तर या रुग्णांना चिकित्सा घेऊनसुद्धा या कॅन्सरचा पुनरुद्भव हा मोठ्या प्रमाणावर दिसतोच दिसतो, पण डायबिटीस असणाऱ्या रुग्णांचा कॅन्सरचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. इतर रुग्णांच्या तुलनेमध्ये डायबिटीस आणि कॅन्सर असणारे रुग्ण त्यांचं आयुष्यमान आणि त्यांच्या आयुष्याची प्रत ही कमी असते. सध्याच्या काळात डेटाबेस याचं महत्त्व सर्वाधिक समजलं गेलं आहे. हा डेटा बरंच काही सांगून जातो. यातून महत्त्वाचा निष्कर्ष असा निघतो की डायबिटीसच्या रुग्णाला केवळ कॅन्सरची चिकित्सा देऊन अपेक्षित साध्य होत नाही, तर इथं वेगळी कोणती तरी दिशा किंवा मूलभूत आरोग्य किंवा आजारांकडे बघण्याचा मूलभूत दृष्टिकोनच बदलण्याची गरज आहे हा मात्र नक्की निष्कर्ष निघतो. आणि डायबिटीसची स्वतंत्र चिकित्सा कॅन्सरची स्वतंत्र चिकित्सा करण्यापेक्षा रुग्णाची चिकित्सा करणं की जे आयुर्वेदाचं उद्दिष्ट आहे हाही निष्कर्ष काढल्यास वावगं ठरणार नाही. आणि नेमक्या याच बाबींमुळे आयुर्वेदातील ज्या मूलभूत संकल्पना आहेत ज्याला ओज म्हटलं गेलं आहे किंवा धातुबल वाढवणे, परिणामी रसायन चिकित्सा करणे आणि रोगाच्या चिकित्सेपेक्षा रुग्णाची चिकित्सा महत्त्वाची असणे हा जो रसायू कॅन्सर क्लिनिकचा कॅन्सरच्या रुग्णांच्या प्रती असणारा दृष्टिकोन आहे याचा फायदा कॅन्सर आणि डायबिटीस असणाऱ्या रुग्णांना होताना दिसतो.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. डायबिटीस आणि कॅन्सर असणाऱ्या रुग्णांना वेगळी चिकित्सा दिल्यास त्याचा रुग्णांना फायदा होतो याबाबतचं आपलं एक संशोधन नामांकित जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे. हे संशोधन कसं केलं, त्याचे निष्कर्ष काय निघाले आणि त्याचा रुग्णांना कशा पद्धतीनं फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.